नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंडाक भेट दितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या फुडारपणाखाला अमेरिकेचे प्रशासन बहुध्रुवीतायेकडेन वाटचाल करता जे भारताच्या हिताक अनुकूल आसा असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी सांगला. गुंतवणूक करपाच्या बाबतीत सरकारान मळाव्या साधन सुविधा आणि उद्देगा वांगडाच लोक अर्थव्यवस्था आणि नवनिर्माणाक प्राधान्य दिला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 काल राती लाहोराच्या गद्दाफी स्टेडियमाचेर झाल्या दुसऱ्या उपांत्य फेरयेत न्यूझीलंडान दक्षिण आफ्रिकेक 50 धावण्यांनी हारायले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंडाक भेट दितले. तेका ट्रॅक आणि सायकल रॅलीक पाचवो वावटो दाखयतले आणि हरसिलातल्या भौशीक कार्यावळीत हजर आशिल्ल्यांकडेन संवाद साधतले. तशेंच मुखवा हांगाच्या मां गंगेच्या शियाळी देवस्थानात मोदी दर्शन आणि प्रार्थना करतले. उत्तराखंड सरकारान अनुशियाळी पर्यटन कार्यावळ सुरू केल्या. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या शियाळी वाठाराक हजारांनी भक्तांनी भेट दिल्या. धर्मीक पर्यटनाक चालना दिवप आणि थळावी अर्थव्यवस्था, होमस्टे, पर्यटन व्यवसाय आदींक चालना दिवप हो या कार्यावळीचो हेत आसा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या फुडारपणाखाला अमेरिकेचे प्रशासन बहुध्रुवीतायेकडेन वाटचाल करता जे भारताच्या हिताक अनुकूल आसा असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी सांगला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पाच्या फुडारपणाखाला अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणात जाल्लो बदल अपेक्षित आशिल्लो आणि तो भारताक जायत्या तरांनी अनुकूल आसा असे जयशंकर हांणी सांगले. काल लंडनातल्या चेथम हाऊस थिंक टँकात परराष्ट्र मंत्री जगात भारताचा उदय आणि भूमिका या अधिवेशनात उलयताले. डॉ जयशंकर ब्रिटन आणि आयर्लंडच्या 6 दिसांच्या भोवणेर आसात. काश्मीरातली समस्या सोडोवपाविशीच्या प्रस्नाक जाप दितना पहिले पाऊल म्हळ्यार कलम 370 काढून उडोवप, दुसरे पाऊल म्हळ्यार काश्मीरात वाढ आणि आर्थिक कार्यावळी आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करप, तिसरे पाऊल म्हळ्यार खूप चढ मतदानात वेचणूक घेवप असे जयशंकर हांणी सांगले. बेकायदेशीरपणान पाकिस्तानाच्या कब्जाखाला आशिल्लो काश्मीराचो चोरी केल्लो भाग परत मिळवपाची भारत वाट पळयता. ते पुराय जातकच काश्मीर समस्या सुटावी जातली असे ताणी सांगले. चीना संबंधी डॉ जयशंकर आणि ऑक्टोबर 2024 सावन काय सकारात्मक घडामोडींची नोंद केली, तातून तिबेटात कैलाश पर्वत यात्रेचा मार्ग उक्त करप आसपावता. भारताचे सामाजिक सुरक्षा कव्हरेज 24.4% 48.8% दुपेटीन वाढला असे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगला. लोकांमधी गुंतवणूक या विषयाचेर अर्थसंकल्पा उपरांतच्या वेबिनारात उलयताना मंत्र्यांनी देशाची सगळ्यात व्हडली संपत्ती म्हणल्यार ताचे लोक असे भर दिलो. कर्मचारी राज्य विमो महामंडळाच्या 10 नव्या वैजकी महाविद्यालयांक मान्यताय मेळ्ळ्या जाल्यार आनीक 10 महाविद्यालयांक येवपाची आसात अशी ताणी सांगले. भारताचे तरणाट्यांक कुशळटाय आणि सक्षमीकरण करपाच्या सरकाराच्या ध्येयाची रुपरेषा ताणी मांडली, जाका लागून भारतीय प्रतिभेचो संसारीक प्रभाव पडटलो असे ताणी सांगले. गुंतवणूक करपाच्या बाबतीत सरकारान मुळाव्या साधन सुविधा आणि उद्देगा वांगडाच लोक अर्थव्यवस्था आणि नवनिर्माणाक प्राधान्य दिला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगले. रोजगाराविषयी अर्थसंकल्पा उपरांतच्या वेबिनारात उलयताना मोदी यांनी सांगले की लोकांमध्ये गुंतवणूक करपाचे सपन शिक्षण, कुशळटा आणि भलायकी या तीन खांब्यांचे आधारिले असा. भारताचे शिक्षण व्यवस्थेत कितल्याशाच दशका उपरांत महत्वाचा बदल घडत असा असे त्यांनी सांगले. सगळ्या प्राथमिक भलायकी केंद्रांक टेलिमेडिसीन सुविधा वाढत असतात. डे केअर कॅन्सर केंद्रां आणि डिजिटल भलायकी सेवा मुळाव्या साधन सुविधावरवी दर्जेदार भलायकी सेवा निमण्या महिलांमेरेन पावपाची सरकारची इच्छा असा असे त्यांनी सांगले. देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाक चालना दिवपा खातीर या अर्थसंकल्पात जायते निर्णय घेतल्यात. भारत एक क्षमता विकसित करपा खातीर राष्ट्रीय पांवड्यार व्हडा प्रमाणात भास मॉडेल ते स्थापन करतले असे मोदी यांनी सांगले. या दिशेन खासगी क्षेत्राकूय संवसारा परस एक पाऊल फुडें रावपाची गरज आसा असे ताणी म्हळे. या अर्थसंकल्पात स्टार्टअपांक चालना दिवपा खातीर सरकारान जायती पावलां उबारल्यात. संशोधन आणि नवनिर्माणाक चालना दिवपा खातीर 1,00,000 कोटी रुपयांचो कॉर्पस फंड स्थापन केला. हाका लागून उदरगत क्षेत्रात गुंतवणूक वाढटली आणि निधीचो सकल तंत्रज्ञान निधी उपलब्ध जातलो असे ताणी सांगले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 काल राती लाहोराच्या गद्दाफी स्टेडियमाचेर झाल्या दुसऱ्या उपांत्य फेरयेत न्यूझीलंडान दक्षिण आफ्रिकेक 50 धावण्यांनी हारवून भारताआड फायनल खेळपाची संद मेळली. न्यूझीलंडान इल्ल्या स्पर्धेच्या इतिहासातल्या सर्वाधिक 363 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाग करताना दक्षिण आफ्रिकेन निर्धारित 50 षटकात 9 बाद 312 धावण्यो केल्यो. दक्षिण आफ्रिके खातीर डॅव्हिड मिलर 100 धावण्यासयत नाबाद उरलो. ताचे उपरांत रॅसी व्हॅन डर ड्युसेन 69 धावण्यो आनी कर्णधार टेंबा बाउमान 56 धावण्यो काढल्यो. मंगळारा दुबयत जाल्ल्या पहिल्या उपांत्य खेळात भारतान ऑस्ट्रेलियेक 4 विकेटींनी हारायले आनी सर्तीच्या फायनलीत प्रवेश केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेन ऐकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडियो व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ह्या महिन्याच्या 20-27 मेरेन नवी दिल्लीत जातली अशी युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांनी जाहीर केला. खेलो इंडिया पॅरा गेम्सची ही दुसरी आवृत्ती असतली. इंडियन सुपर लीग फुटबॉलात काल जीआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सात ओडिशा एफसीन जमशेदपूर एफसीचेर 3-2 अशी हार घाली. या जैत्याक लागून ओडिशा एफसी 33 घेऊन 6व्या क्रमांकाचेर पावला, पण तांची लीग मोहीम सोपल्या. आज हैदराबादच्या गचीबौली स्टेडियमात सांजवेळा 7:30 वरांचेर हैदराबाद एफसी आणि पंजाब एफसी आड खेळ जातलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांनी नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात वर्सुकी सांस्कृतिक महोत्सव विविधता का अमृत महोत्सवाचे उक्तावण केले. या महोत्सवात देशातल्या वेगवेगळ्या वाठारातल्या विंगड विंगड दायजांचा उत्सव मनयतात आणि वेगवेगळ्या प्रदेशांची खाशेलीय परंपरांचे प्रदर्शन. राष्ट्रपती मुर्मू हांनी मेळाव्यात उलयताना सांगले की या कारावीत वाटो घेऊन कारागिरांचं आत्मविश्वास वाढवण्याचे आवाहन केले. या आवृत्तीत 500 परस चढ कारागीर आणि विणकार, पारंपरिक हस्तकला आणि हातमाग, तसेच गुंतागुंतीची पितळेची आणि लाकडी साधना प्रदर्शित करतले असे त्यांनी सांगले. अनुभव महोत्सव दक्षिण भारतात लक्ष केंद्रित असा, तातून कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तसेच लक्षद्वीप आणि पुडुचेरी या 5 राज्यांचा आस्पाव जाता. फाटल्या वर्षा जाल्ल्या पहिल्या आवृत्तीत ईशान्य भारताचेर भर दिल्लो आणि ताका व्हड प्रतिसाद मेळ्ळो. तातून 1.3 लाखावर लोकांनी भेट दिली आणि कारागिरांची 1 कोटी रुपया परस चढ विक्री झाली. फाल्यां सावन ह्या महिन्याच्या 9 तारखेमेरेन सकाळी 10 ते रात्री 8 मेरेन हो महोत्सव सगळ्यां खातीर उक्त आसतलो. भारताक जागतिक नवनिर्माण केंद्र करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी म्हळां. नविनतायेंत गुंतवणूक ह्या विशयाचेर अर्थसंकल्पा विशयाच्या वेबिनाराच्या उपरांत निमण्या अधिवेशनांत उलयतना मंत्री जितेंद्र सिंग हांणी सांगले की केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 वर्सा संशोधन, विकास आनी नवनिर्माणा खातीर 20,000 कोटी रुपयांचे वाटप केला. हाका लागून खास करून डीप टेक क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन आनी तांत्रिक उदरगतीक चालना मेळटली अशें तांणी सांगले. फाटल्या दशकात भारत संवसारीक पांवड्यार स्टार्टअपात 3 क्रमांकाचेर पावला अशें तांणी मुखार सांगले. सध्या गरमेचे दीस सुरू जाल्ले आसा. लोकांनी खास करून जाणटे आनी भुरग्यांनी गरमेच्या उबाळ्यापासून त्रास जावचो न्हय म्हणून जतनाय घेवपाची गरज आसा. उश्णतायेक लागून हीट स्ट्रोक येवप तशेंच हेर त्रास जावपाची शक्यता आसता. गरमेच्या उबाळ्यापासून वाचपाक हलक्या वजनाचे, हलक्या रंगाचे आनी सदळ सुती कपडे घालचे. घरात आनी खास करून रांदपाच्या कुडीन हवा खेळटी उरपा खातीर दारां आनी जनेलां उक्ती दवरची. दनपाच्या कडार जनेलांक पडदो, कपडो वा चादर बांदची. डिहायड्रेशन टाळपा खातीर भरपूर उदक, फळांचो ज्यूस, ताक, लस्सी वा हेर पातळ द्रव्यां पिवची. वताक वा गरमेच्या वातावरणांत शारिरीक त्रासाचे चड काम टाळचें. दनपाराय कडक वतान शक्य जाता तितले भायर वचपाचें टाळचें. भायर काम करतना वा शारिरीक व्यायाम करतना तशेंच पत्र्याचे छप्पर आशिल्ल्या घरांनी चड गरमी जाता देखून चड जतनाय घेवची. तान लागूंक नासली तरी उदक वा ज्यूस पिवचो. गरमेच्या दिसांनी सोरो पिवपाचें टाळचें. फक्त आवयच्या दुधाचेर आशिल्ल्या भुरग्यांक गरमेच्या दिसांनी चड वेळा दूद दिवचे. 6 म्हयन्यावेल्या ज्या भुरग्यांक पुरक आहार दिवपाक सुरवात केल्या तांकां मदल्या वेळार थोड्या प्रमाणात गरम केल्लें थंड उदक दिवं येता. ल्हान भुरग्यांक न्हिदपा खातीर घरांतली थंड सुवात विकची. 6 म्हयन्यावेळा ल्हान भुरग्यांक दिसभर पातळ द्रव्यां दीत रावचे. भुरग्यांक दनपाच्या वेळार वताक खेळपाक दिवपाक वचचें न्ही. गरमेक लागून तकली सणसणप, घुंवळ येवप, गरमी आसतना लेगीत घाम येनासतना रावप, आंगाची कात तांबडी जावप, खरखरीत जावप, स्नायू कमजोर जावप, आंगाक मुयो येवप, ओकारे येवप वा उलटी जावप, सुस्ती मारप, काळीज धकधकप, श्वास घेवपाक त्रास जावप, मानसीक गोंदळ जावप आनी बेशुद्ध जावप आनी हेर त्रास जाले जाल्यार त्या व्यक्तीक वारो घडपी उक्त्या जाग्यार वा थंड आनी सावळी आशिल्ल्या जाग्यार व्हरचे. ताच्या आंगा वयले जादा कपडे काडचे. ताच्या कुडीचे तापमान देवपा खातीर फॅन चालू करून उदक वा झेला वयल्या कपड्यान आंग पुसचे. श्वास घेवपाक चड त्रास जावप, बेशुद्ध जावप अशा वेळार लागींच्या भलायकी केंद्रार व्हरचे. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तराखंडाक भेट दितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या फुडारपणा खाला अमेरिकेचे प्रशासन बहुध्रुवीताये कडेन वाटचाल करता जे भारताक हिताक अनुकूल आसा अशें परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी सांगला. गुंतवणूक करपाच्या बाबतीत सरकारान मुळाव्या साधन सुविधा आनी उद्देगा वांगडाच लोक, अर्थव्यवस्था आनी नवनिर्माणाक प्राधान्य दिला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 काल राती लाहोराच्या गद्दाफी स्टेडियमात दुसऱ्या उपांत्य फेरयेत न्यूझीलंडान दक्षिण आफ्रिकेक 50 धावणांनी हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.